आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज नवी दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम. रामसर वारसा स्थळांच्या यादीत आणखी दोन पाणथळ प्रदेशांचा समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दीर्घ चर्चा. मात्र रशिया युक्रेनमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता धूसर असल्याचं पुतीन यांचं स्पष्टीकरण. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतात गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत नोवाक जोकोविच, जॅनिक सिनर, कार्लोस अल्कराज आणि लोरेन्झो मुसेट्टी तर महिला एकेरीत कोको गॉफ, लुईस बॉयसन, आर्याना साबालेंका आणि इगा स्वितेक यांचा उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत भगवान महावीर वनस्थळी उद्यानात होणाऱ्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत आहेत. एक पेड मां के नाम या उपक्रमाचा भाग म्हणून ही मोहीम होत आहे. अरावली हरित भिंत प्रकल्पाचा ती भाग आहे. 700 किलोमीटरच्या अरावली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरणाचा हा प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कटरा इथं बहुप्रतीक्षित रेल्वे सेवांचं उद्घाटन करणार आहेत. वैष्णोदेवी बेस कॅम्पपासून बारामुल्लापर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. त्यामुळे जम्मू ते श्रीनगर दरम्यान थेट रेल्वे सेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. पंतप्रधान अंजी खेड या जगातल्या सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचंही उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. रामसर वारसा स्थळांच्या यादीत आणखी दोन पाणथळ प्रदेशांचा समावेश झाला आहे. राजस्थानमधील फलोदीमधील खिचन आणि उदयपूरमधील मिनार या स्थळांचा यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे या यादीतल्या स्थळांची संख्या 91 वर गेली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं देशात सुरू असलेल्या प्रगतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात गौरवोद्गार काढले आहेत. जनतेच्या सहभागातून पर्यावरण जनजागृतीबाबत अतिशय उत्साहात उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाणथळ प्रदेशांची संख्या वाढवणं हा रामसर वारसा स्थळ प्रकल्पाचा उद्देश आहे. आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण जागृती मोहिमेचा भाग म्हणून 1973 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना प्लॅस्टिक प्रदूषण दूर करू अशी आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाचं वेळापत्रक सरकारनं काल जाहीर केलं. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बातमीदारांना नवी दिल्लीत सांगितलं. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. सरकारनं ऑक्टोबर 2026 पासून 2 टप्प्यांमध्ये लोकसंख्या जनगणना 2027 आणि जातींची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा पुढील वर्षी 1 ऑक्टोबरपासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाख या डोंगराळ आणि बर्फाळ भागांमध्ये राबवला जाईल. देशाच्या इतर भागांना व्यापणारा दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून राबवला जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी काल रात्री दीर्घ चर्चा केली. मात्र त्यातून युक्रेनमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित होणार नाही असं पुतीन यांनी मान्य केलं. तसंच युक्रेननं रशियाच्या विमानतळांवर केलेल्या हल्ल्याला रशिया उत्तर देईल असा इशाराही दिला. दोन्ही नेत्यांमध्ये 85 मिनिटं चर्चा झाली. ही चर्चा चांगली झाली, मात्र त्यातून लगेच शांतता प्रस्थापित होणार नाही असं ट्रम्प यांनीही मान्य केलं. दरम्यान पुतीन यांनी काल सहकारी पक्षांबरोबर झालेल्या एका बैठकीत युक्रेनबरोबर सर्वसमावेशक शस्त्रसंधीची शक्यता फेटाळून लावली आणि अशी शस्त्रसंधी युक्रेनला तयारीसाठी आणखी वेळ देईल असं सांगितलं. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही रशियाचा शांतता प्रस्ताव म्हणजे इशाराच असल्याचा दावा केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. आकाशवाणी न्यूज गेल्या 11 वर्षांमध्ये सरकारच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांवर एक विशेष लेख सादर करत आहे. यामध्ये आज कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती भारताची अमृत पिढी म्हणजे तरुण पिढीला सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. माझे सहकारी मनोज क्षीरसागर यांच्या आवाजातला हा आलेख.
लोकसंख्येपैकी जवळजवळ 65% लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यानं कौशल्य आणि युवा सक्षमीकरण हे भारताच्या भविष्याची गुरुकिल्ली आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना लक्षणीय परिणाम दिसत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठीची सज्जता सुधारली आहे. 2014 हे प्रमाण 34% होतं, 2024 51%पेक्षा अधिक आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेद्वारे गेल्या 10 वर्षात 1,63,00,000 अधिक तरुणांना प्रशिक्षित केलं आहे. स्किल इंडिया मिशन उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण प्रदान करत आहे. यामध्ये सामायिक कार्यक्षेत्र म्हणून प्रगत प्रशिक्षण सुविधांचा समावेश आहे. त्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी प्रगत अभियांत्रिकी साधनं, यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे. रोजगाराच्या आघाडीवर 2022 सुरू झालेल्या रोजगार मेळ्याद्वारे 15 राष्ट्रीय कार्यक्रमातून सुमारे 10,00,000 नियुक्तीपत्र वाटण्यात आली. दरम्यान 2017 8 कोटीहून अधिक लोक ईपीएफओमध्ये सामील झाले. यामध्ये 2020 3,45,00,000 तरुणांचा समावेश आहे. मुद्रा योजनेनं लहान व्यवसायांना सुलभ कर्जासह पाठिंबा दिला आहे. याअंतर्गत 33,00,000 रुपयांची 6,67,00,000 अधिक कर्ज मंजूर करण्यात आली. भारत आता जागतिक स्तरावर 3rd सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम आहे. 2016 स्टार्टअप इंडिया उपक्रमानं 1,59,000 अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. परिणामी 16,00,000 अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या. उल्लेखनीय म्हणजे यापैकी 73,000 अधिक स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे. कौशल्य, रोजगार क्षमता आणि उद्योजकता एकत्र येत असताना एक नवीन पिढी भारताच्या उज्ज्वल भविष्यातील प्रवासाला चालना देत आहे.
अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात रामदरबाराची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे. भगवान श्रीराम यांची रामराजा या स्वरूपात प्राणप्रतिष्ठा होत आहे. पहिल्या मजल्यावर हा राम दरबार असेल. श्रीरामांबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, माता जानकी, हनुमान यांच्याही मूर्ती या दरबारात असतील. सौदी अरेबियात आजपासून हज यात्रा सुरू झाली आहे. भारतासह जगभरातील लाखो भाविक त्यात सहभागी झाले आहेत. आज भाविक मिना शहरातून अराफतच्या दिशेनं रवाना होत आहेत. तिथं ते हज अदा करतील. ते उद्या सकाळी मिनामध्ये परततील. रेल्वे लवकरच तात्काळ तिकिटांच्या आरक्षणासाठी ई आधार पडताळणी सुरू करणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे ज्यांना खरंच गरज आहे अशा प्रवाशांना त्याचा उपयोग होईल असं वैष्णव यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. कर्नाटकमध्ये बंगळुरूत चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 11 गेली आहे तर 33 जखमी झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विजय साजरा करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात हजारो क्रिकेटप्रेमींनी विविध प्रवेशद्वारांमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10,00,000 रुपये भरपाईची घोषणा केली आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत नोवाक जोकोविच, जॅनिक सिनर, कार्लोस अल्कराज आणि लोरेन्झो मुसेट्टी उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल जोकोविचनं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव केला. तत्पूर्वी जॅनिक सिनरनं कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत काल अमेरिकेच्या कोको गॉफनं मॅडिसन कीजचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर फ्रान्सच्या लॉईस बुइसननं रशियाच्या मीरा अँड्रीवाचा पराभव केला. कोको आणि बॉयसन यांच्यासह आर्याना साबालेंका आणि इगा स्वितेक यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज नवी दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम. रामसर वारसा स्थळांच्या यादीत आणखी 2 पाणथळ प्रदेशांचा समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दीर्घ चर्चा. मात्र रशिया युक्रेनमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता धूसर असल्याचं पुतीन यांचं स्पष्टीकरण. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतात गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत नोवाक जोकोविच, जॅनिक सिनर, कार्लोस अल्कराज आणि लोरेन्झो मुसेट्टी तर महिला एकेरीत कोको गॉफ, लुईस बॉयसन, आर्याना साबालेंका आणि इगा स्वितेक यांचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.